हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही जगामध्ये जगत असताना प्रामुख्याने एक विचार आम्हाला सतत भेडसावत असतो, ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील। आहे ना सोपा प्रश्न, परंतु तितकाच महत्वाचा हा विचार आमच्या मनात नेहमी येत असतो, विशेषतः जेव्हा आम्ही नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी बघायला जातो तेव्हा हमकास हा विचार आमच्या मनामध्ये येतो की तिच्या किंवा त्याच्या कुटुंबातील लोक माझ्याविषयी काय विचार करत असतील. जेव्हा आम्ही नोकरी संबंधात विचार करतो तर तेव्हा आमच्या मनात विचार येतो की ते माझ्याविषयी काय विचार करत असतील, माझ्या घरचे माझ्याविषयी काय विचार करत असतील, माझे मित्रजन माझ्याविषयी काय विचार करत असतील. एकंदरीत ह्या विचाराने आम्ही गुरफटलेले जातो आणि आमचं जीवितक्रम एकदम विस्कळीत होऊन जातं, कारण की आमच्यामध्ये काहीतरी चुका असतात, काहीतरी तफावत असतील असं आपल्याला वाटतं. म्हणून त्या सुधारण्याचा आणि त्यांमध्ये परिवर्तन घडून आणण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि प्रयत्नशील असतो. हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी की ज्याविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक जीवनाविषयी काय? काय देव माझ्याबद्दल विचार करतो का? त्याच्या योजना माझ्याबद्दल काय आहेत? त्याच्या भावना माझ्याबद्दल काय आहेत? मी खरोखरच त्या पात्रतेचा आहे का की देव माझा विचार करतो? चला तर श्रोते हो, अशाच प्रश्नांची आज आपण उत्तरे शोधूयात. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे तिताला पत्र याचा 3:1-8 आणि आजचा संदेश आहे देव माझ्याबद्दल काय विचार करतो. चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्हाला कधीच वाटले का? तुम्हाला आपण काळजी आहे ना काही प्रमाणात इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याची आपल्यापैकी बहुतेकांना काळजी असते. आता मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारू इच्छितो, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्हाला कोणी सांगितले आहे का? जे ते करतात तेव्हा तुम्ही अनेकदा दिलगीर आहात. असे काही वेळ आले आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीने मला सांगितले की त्यांना माझ्याबद्दल काय वाटते आणि मला आनंद झाला. इतरही वेळा असे घडते जेव्हा लोकांनी माझ्याबद्दल असेच काही विचार केले आहेत आणि मला अजिबात आनंद झाला नाही. ते माझ्याबद्दल काय विचार करतात हे मी लोकांना विचारत नाही हे एक कारण आहे, मला भीती वाटते की ते मला सांगतील. आज मला या प्रकरणाकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायचे आहे. जर तुम्ही सैतानाला विचारले असेल की तो तुमच्याबद्दल काय विचार करतो तर तो कदाचित म्हणेल तुम्ही अपयशी आहात. जर तुम्ही समाजाला विचारले की ते तुमच्याबद्दल काय विचार करतात तर ते म्हणतील तुम्ही मूर्ख आहात. जर तुम्ही स्वतःला म्हणजे तुमच्या हृदयाला विचारले तर स्वतःच म्हणेल तुम्ही खोटे आहात. जर तुम्ही या गोष्टी कधी ऐकल्या आहेत का? अनेकांकडे आहेत आणि दररोज आहेत, पण तुमच्या आणि माझ्याबद्दल सैतान समाज आणि स्वतःला काय वाटते याने खरंच काही फरक पडतो का? नाही. शेवटी देव आपल्याबद्दल काय विचार करतो हे खरोखर महत्वाचे आहे. देव तुमच्याबद्दल काय विचार करतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? देव आपल्याबद्दल काय विचार करतो हे जाणून घेणे शक्य आहे का? तो आपल्याबद्दल काय विचार करतो हे आपल्याला खरोखर जाणून घ्यायचे आहे का? बरं, हा उतारा स्पष्टपणे प्रकट करतो की देव आपल्याबद्दल काय विचार करतो. पाऊल तिताला म्हणजेच एक तरुण पास्टरला पालकाला लिहित आहे, तो बेट क्रीक मधून. दुसऱ्या अध्यायात त्याने चर्चमध्ये विश्वासणाऱ्यांनी कसे वागले पाहिजे याबद्दल लिहिले. या प्रकरणात ते विश्वासूंनी समाजात कसे वागले पाहिजे याबद्दल बोलतो. पाऊल तिताला काही गोष्टींबद्दल त्यांना लक्षात ठेव असे आवाहन करतो. येशूमध्ये ते कोण आहेत हे संतांनी लक्षात ठेवावे अशी त्याची इच्छा आहे. त्याच्याकडे येशूमध्ये काय आहे, देवाने त्यांच्यामध्ये येशूद्वारे काय केले आहे आणि येशूवर विश्वास ठेवणारे म्हणून देव त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो. या वचनामध्ये पाऊल काही क्षणापूर्वी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतो, देव माझ्याबद्दल काय विचार करतो. सूचनांसाठी डिझाईन केलेल्या या परिच्छेदामध्ये आपल्याला प्रोत्साहनाचा शब्द सापडतो. देव तुम्हाला कसा पाहतो याबद्दल तुमच्यापैकी काही जण निराश होऊ शकतात. बरं, जर तुमचा बचाव झाला असेल तर तुम्ही शोधणार आहात. तुम्ही नसल्यास तुम्ही येशूकडे आलात तर देव तुम्हाला कसे पाहिल हे तुम्ही शिकणार आहात. या श्लोकाचा एकत्रितपणे विचार करू. या प्रश्नाचे उत्तर देताना देव माझ्याबद्दल काय विचार करतो? पहिला मुद्दा आहे, देवाला वाटते की तुम्ही मौल्यवान आहात. सैतान म्हणतो देवाला तुमची अजिबात काळजी नाही. देव पूर्णपणे भिन्न काहीतरी सांगतो. ही वचने आपल्याला शिकवतात की देव आपल्यावर अधिक प्रेम करतो जे आपण समजू शकतो. त्याच्या प्रेमाची व्याप्ती वचन 3 येशूला भेटण्यापूर्वी विश्वासणारा कसा होता त्याचे स्पष्ट चित्र रंगवते. पहिला आहे मूर्ख, देवाशी काय संबंध आहे याबद्दल अज्ञानी, अवज्ञाकारी, देवाने स्थापन केलेल्या कोणत्याही अधिकाराविरुद्ध बंडखोर, फसवले गेले, सैतानाने सतत पापात खोलवर नेले, विविध वासनांची आणि सुखांची सेवा करणे, आपल्या शारीरिक भूक आणि वासनांचे गुलाम, द्वेषाने जगणे, वाईट जीवनशैलीकडे सोपविलेले, मत्सर, आपल्याजवळ जे आहे त्यावर कधीही समाधानी नसतो परंतु नेहमी अधिक शोधत असतो, घृणास्पद, हे वरील सर्व नैसर्गिक फळ आहेत. अशा प्रकारचे जीवन आपल्याला क्षुद्र उत्साही बनवते आणि सोबत मिळणे कठीण होते. एकमेकांचा द्वेष करणे, आपल्या सहकारी माणसावर प्रेम न करता चालणे, हेच आम्ही होतो. आणि या ऐकणाऱ्यांपैकी आपण पुष्कळसे जण अजूनही तसेच आहोत. त्यात असणे ही एक भयंकर स्थिती आहे. तरीही बायबल वारंवार असेच म्हणते. इफिसकरास पत्र याचा 2:1-3 आणि 1 Corinthians 6:9-10 त्या स्थितीतही देवाने आपल्यावर प्रेम केलेले आहेत. यिर्मयाह याचा 31:3 तो आम्हाला लिहून देऊ शकला असता आणि आम्हाला नरकात जाण्यासाठी परवानगी देऊ शकला असता, परंतु त्याने आमच्यावर प्रेम केले आणि त्याबद्दल काहीतरी केलेले आहे. त्याच्या प्रेमाचा पुरावा हे वचन त्यानंतर म्हणते. दुसऱ्या शब्दात, आपण जे काही आहोत आणि आहोत ते असूनही देवाने आपल्यावरील प्रेम प्रदर्शित करणे निवडले आहे. त्याने हे कसे केले? उत्तर आहे वचन 6, ते म्हणतात, येशू ख्रिस्ताद्वारे देवाने आपल्या पापासाठी रोममध्ये आपला एकुलता एक पुत्र पाठवला, जगात पाठवून पतित मनुष्यावरील त्याच्या प्रेमाचा पुरावा दिलात. रोमकरासपत्राचा 5:6-8 आणि योहानकृत शुभवर्तमानचा 3:16 आणि 1 John 4:9-10 जर तुम्हाला पुरावा हस असेल की तुम्ही प्रभूसाठी मौल्यवान आहात तर त्यापेक्षा जास्त दूर पाहू नकात, त्या कॅलवरीकडे पाहात. तुम्हाला भावनांची गरज नाही, फक्त क्रूसकडे पहा. तुमच्या पापासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याच्याकडे पहात. 2 Corinthians 5:21 आणि हे जाणून घ्या की तुम्ही प्रभूसाठी खास म्हणजेच विशेष असे आहात. त्यांनी तुमच्यावर प्रेम केले आणि तेच येशू ख्रिस्ताच्या भयानक मृत्यूचे कारण आहे. क्रूस म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यासाठी खास असा आहे. त्याच्या प्रेमाची ऊर्जा, देवाच्या या अद्भुत प्रेमाने आपल्यासाठी काय केले? उत्तराचा काही भाग वचन 4 पण या शब्दात आढळतो. आपण काय केले हे देवाला माहिती होते. त्याने आम्हाला आमच्या सर्व पापासह आणि आमच्या सामानासह पाहिले, तरीही त्याने आमच्या जीवनात येण्याचं निवडलं आणि त्याच्या कृपेने आम्हाला वाचवले. इफिसकरामध्ये सांगितलेलं आहे 2:4-4 पण, आणि लूकृत शुभवर्तमान याचा 15:22 पण हा शब्द वापरण्यात आलेला आहे. उधळपट्टी न्यायास पात्र होती परंतु त्याला दया मिळाली. वचन 5 त्याच्या प्रेम आणि कृपेने आपल्यासाठी केलेले हे सर्व पहा. जेव्हा आपण नरकाशिवाय कशालाही पात्र नव्हतो तेव्हा त्याने आपल्यावर आपली कृपा आणि दया दाखवली. त्याने आम्हाला आमच्या पापाच्या दंडापासून वाचवले. त्याने आम्हाला आमच्या पापाच्या अशुद्धतेपासून शुद्ध केले म्हणजे धुतले. त्याने आमच्यातून एक नवीन प्राणी निर्माण केलात, म्हणजेच पुनरुत्पादन त्याने केलेलं आहे, आणि दिवसेंदिवस म्हणजेच नूतनीकरण आपल्याला त्याच्यामध्ये खोलवर नेण्यासाठी त्याने आपला आत्मा आपल्यामध्ये ठेवला. देवाने हे सर्व काही आमच्या मदतीशिवाय केले. आपली कामे, आपला धर्म, आपले प्रयत्न आपल्याला वाचवू शकत नाही, ते फक्त समस्या वाढवतात. देवाने आपल्यावरील प्रेम हे गुप्त प्रशंसकाचे प्रेम नव्हते, नाही, त्याचं आमच्यावर इतकं प्रेम होतं की आम्हाला वाचवलं पाहण्यासाठी तो कामावर गेला. सैतान तुम्हाला सांगेल की देव तुम्हा सर्वांवर प्रेम करत नाही. पुरावा शांत काहीतरी वेगळे सांगतो. पुरावा सांगतो की तुम्ही त्याच्या नजरेत मौल्यवान आहात. आपण जसे आहोत तसे देव आपल्याला पाहतो, पण तरीही तो आपल्यावर प्रेम करतो. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे, देव वाला वाटते की तुम्ही परिपूर्ण आहात. आस्तिक सैतान आणि देहाचे शत्रू तुम्हाला सांगतील की तुम्ही घाणेरडे दुष्ट आहात आणि तुम्हाला अजिबात आशा नाहीत. श्रोते हो, सैतान लबाड आहे. योहानकडून शुभवर्तनाचा 8वा अध्याय आणि 44वा वचन, आणि तुझे हृदय तुला सांगते त्या शब्दावर तू विश्वास ठेवू शकत नाही. यिर्मयाह याचा 17वा अध्याय 9वं वचन, आणि वचन 7 तुम्हाला सांगते की देव तुमच्या स्थितीबद्दल काय विचार करतो. तो तुम्हाला म्हणतो की त्याने त्याच्या कृपेने नीतिमान ठरवलं आहे. एक व्याख्या, न्याय असण्याचा अर्थ काय? न्याय हे एका शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ आहे नीतिमान, किंवा जसे त्याने केले पाहिजे. हा एक शब्द आहे जो देवाने जतन केलेल्या व्यक्तीला देवासमोर परिपूर्ण आणि योग्य परिस्थितीत असल्याचे घोषित करतो. हे खूप काही सांगते. एक वर्णन, न्याय असणे हे क्षमा करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. काही लोकांना असे वाटते की औचित्य म्हणजे केवळ आपल्या पापाची क्षमा आहे. औचित्य त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे. जेव्हा क्षमा असते तेव्हा चुकलेल्या व्यक्तीचीही आठवणही असते. एखाद्या पुरुषाला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरविले जाऊ शकते आणि पीडितेच्या कुटुंबाकडून त्याला माफ केले जाऊ शकते, पण त्या खुन्याने काय केले हे सर्वांना माहिती आहे. दुसरीकडे न्याय ठरवलेल्या व्यक्तीला सर्व आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे. कोणत्याही चुकीच्या कामाची नोंद नाही. जेव्हा आपण देवाद्वारे नीतिमान ठरतो तेव्हा आपल्या पापाची सर्व नोंद परमेश्वराच्या स्मरणातून कायमची काढून टाकली जाते. जणू काही आपण कधी पाप केले नाही किंवा करणार नाही. यिर्मयाह याचा 31वा अध्याय 34वं वचन, इब्री कलासपत्र याचा 8वा अध्याय 12वं वचन, सर्वात महत्वाची ओळ ही आहे, न्याय व्यक्तीवर एखाद्याचा कोणाचाही दावा नाही. देवाचा कायदा समाधानी आहे. सोडवल्यानंतर एकही केस नाही. देवाच्या मुलावर कोणतेही आरोप नाही आहेत, आणि हीच त्याची इच्छा आहे. म्हणून प्रथम तुम्ही खात्री बाळगू शकता की जे तुम्ही पेरता तेच कापणी कराल. गलती कलास पत्र याचा 6वा अध्याय 7 ते 8 वचन. दुसरे, तुम्ही खात्री बाळगू शकता की देव त्याची शिक्षा तुमच्या जीवनात आणेल. इब्री कलास पत्र याचा 12वा अध्याय 6 ते 12 वचन. स्वर्ग आणि अनंत काळाचा संबंध आहे, म्हणून तुमचे तारण आणि क्षमा केली जाऊ शकते, परंतु आपल्या पापी कृत्याने पृथ्वीवर परिणाम होईल. कमी राहण्याची किंमत खूप जास्त आहे. शमशोनाचा फक्त विचार करा. आपण जसे आहोत तसे परमेश्वर आपल्याला केवळ पाहत नाही, त्याने आपल्या कृपेने आपल्याला बनवले आहे, तसे तो आपल्याला पाहतो, आणि हीच त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये असावं. स्वर्ग अद्भुत असेल, पण आज मला ते चांगले मिळाले पाहिजेत. प्रभू नेहमी माझ्या बरोबर आहे. इब्री कलास पत्राचा 13वा अध्याय 5वं वचन, परमेश्वराने माझ्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. फिलिपे कलास पत्र याचा 4वा अध्याय आणि 19वं वचन, अजून आम्हाला काय हवं आहे ह्या जीवनामध्ये, अजून कशाची अपेक्षा आम्ही करतो, कुठल्याच गोष्टीची नाहीत, कारण की तो अपेक्षेच्या पेक्षा जास्त देणारा जिवंत परमेश्वर आहे आणि त्याने आम्हाला दिलेलं आहे. म्हणूनच तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे याल, तुम्ही येशूकडे याल आणि तारले जाल जर तुमच्यासाठी आशा आहे. जर तुमची इच्छा असेल तर जो मी आज तुमच्या समोर वचन सामायिक केलेलं आहे ते सर्व अद्भुत गोष्टींचा विचार करा आणि तुमचं उत्तर काय आहे हे परमेश्वराला कळवा. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुझं प्रेम हे तू प्रकट केलेलं आहे. सैतान लबाड आहे, परंतु तू खरा परमेश्वर आहेस. तू तुझ्या लेकरांवरती अघात प्रेम आणि कृपा करतो आणि ही तू कृतीतून दर्शवलेली आहे. आमच्यासाठी तुझ्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं आणि त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. त्याने त्याचं प्रेम आमच्यावरती प्रदर्शित केलेलं आहे आणि हे जग जाहीर झालेलं आहे. ये प्रभू, आमच्या अंतःकरणाचा ताबा तू घेत, आमची मलिनता तू धुऊन काढ, आम्हाला तू स्वच्छ कर आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
तिथे पडते गळा चलता उशीर लवकर आयुष्य वेग पडते गळ्या चलता उशीर लवकर फिर आयुष्य वेग पडते गळ्या तास दिली मास वर्ष करतीर पण घटका तास दिली मास वर्ष करतीर मरण जवळ जवळ येते कसा धरी लवकर कसा धरी लवकर पडते
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.